श्लोक 16 द्वाविमौ पुरुष लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणी भूतानी कूटस्थोक्षर उच्यते. या जगामध्ये क्षर व अक्षर असे दोन पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व भूते. मायोपाधीने युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर असे म्हणतात. जैसी आघवाची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र ही दोनच नांदतात त्याप्रमाणे या संसार रूपी राजधानीत हे दोघेच नांदतात. आणि कही तिजा पुरुष आहे परी तो या दोहीचे नाव न साहे जो उदेला गावेसी खाये दोही ते यया. आणखी ही एक तिसरा पुरुष आहे परंतु तो या दोघांचे नाव सहन करत नाही व तो प्रकट झाला असता या दोघांना त्यांच्या गावासकट खातो. परी ते तव गोठी असो आधी दोन्हीची हे परी येसो जे संसार ग्रामा वसो आले असती. परंतु ती तिसऱ्या पुरुषाची गोष्ट राहू दे. आधी हे जे दोन संसार रूपी गावात वस्तीला आले आहेत त्या दोन पुरुषांविषयीच तुला ऐकवतो. एक आंधळा वेडा पंगू येर सर्वांगे पुरता सांगू परी ग्राम गुणे संगू घडला दोघा. या दोघांपैकी एक आंधळा ज्ञानदृष्टीहीन वेडा भ्रमाने देहाधिकाला मी म्हणणारा व पांगळा उपाधी तंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय काहीच करण्यास येत नाही असा आहे तर दुसरा सर्वांगाने पुरता चांगला आहे. परंतु दोघेही एकाच गावात राहत असल्या कारणाने उभय त्यांची संगती जडली आहे. तया एका नामक्षरू येरा ते म्हणती अक्षरू इही दोहीची परी संसारू कोंदला असे. त्यापैकी एकाचे नाव क्षर आहे तर दुसऱ्याचे नाव अक्षर आहे. हे आहेत दोघेच परंतु या दोघांनीच सर्व संसार ठेचून भरलेला आहे. आता क्षरू तो कवणू अक्षरू तो किम लक्षणू हा अभिप्रायो संपूर्ण विवंचूगा. आता क्षर तो पुरुष कोण व अक्षर पुरुषाचे लक्षण काय आहे हा सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट करून सांगतो. तरी महद अहंकारा लागुनिया धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा. या ओवीपासून तो 486 ओवीच्या पूर्वार्धा अखेर क्षर पुरुषाच्या उपाधीचे वर्णन करतात. तर अर्जुना महत्त्व अहंकारापासून तो शेवटच्या गवताच्या टोकापर्यंत जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मनबुद्धी सीजे. जे काही लहान मोठे जंगम व स्थावर फार काय सांगावे जे मन व बुद्धी यांच्याकडून जाणली जाते. जे तुले पांच भौतिक घडते जे नाम रूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामठाजे. जेवढे म्हणून पंचमहाभूताने तयार झाले आहे नाम व रूप यामध्ये जे जे सापडले आहे व जे तीन गुणांच्या टाकसाळी पासून उत्पन्न होते. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे काळा सिजू खेळणे जिही कवडा. प्राणी मात्रांचे आकार रूपी नाणे ज्या सोन्याचे बनते अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो. जाणण्याची विपरीते जे जे काही जाणी जे ते प्रतिक्षणी निमते होऊनिया. विपरीत ज्ञानानेच जे जे काही समजले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते. अगा काढून भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे अंग हे असो बहु जग जया नाम. अरे अर्जुना भ्रांतीरूपी जंगल कापून त्या जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो हे फार वर्णन करणे राहू दे त्याला जग असे म्हणतात. पै अष्टदा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे जे क्षेत्र द्वारा 36 भागी केले. जे 8 प्रकारचे वेगळे वेगळे करून प्रकृतीच्या रूपाने मागे अध्याय 7 मध्ये 4 श्लोकात जे दाखवले आणि जे क्षेत्र म्हणून 36 विभाग करून अध्याय 13 5 व 6 श्लोकामध्ये जे वर्णन केले ते मागील सांगो किती अगा आताची जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले. ते मागले किती सांगू. अरे अर्जुना आताच या 15 अध्यायात श्लोक 1 व 2 मध्ये वृक्षाच्या आकाराच्या रूपकाने जे काही सांगितले ते आघवेची साकारे कल्पुनी आपण पयापुरे जाले असे तदनुसारे चैतन्यची. ते सर्व साकार जगत स्थूल व सूक्ष्म देह आपल्याला राहण्याला गाव असे कल्पून त्यासारखे चैतन्य आपणच बनले. ते गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देहच आपण आहोत असे चैतन्य समजू लागले. जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली तेथ. ज्याप्रमाणे सिंह आडात आपणच प्रतिबिंबित होतो व त्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून तो खवळतो आणि मग त्या आवेशाने आडात उडी घालतो. कास लिली असतची असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. अथवा पाण्यामध्ये मूळचे आकाश असून त्या आकाशावरच बाहेरले आकाशाचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते. अर्जुना गा या परी साकार कल्पुनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. अरे अर्जुना, याप्रमाणे आकारवान शरीर हेच नगर कल्पून आत्मा तेथे आपला आपल्याला विसरतो म्हणजे हीच झोप घेतो. पै स्वप्नी सेजार देखी जे मग पहुडणे जैसे तेथ की जे तैसे पुरी शयन देखी जे आत्मयासी. मागील ओवीवरून कोणाला असे वाटेल की चैतन्य खरोखरच निसते काय, तर त्याचे समाधान या ओवीत उदाहरणाने करतात. स्वप्नात बिछाना पहावा व तेथे स्वप्नातच जसे निजावे त्याप्रमाणे आत्म्याला साकार शरीररूपी नगरात निजणे आहे असे समज. पाठीतिये निद्रेचे निभरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम ममतेचे नि थोरे वोसना ये साधे. नंतर त्या निद्रेच्या भराने म्हणजे विसररूपी गाढ झोप लागल्यामुळे मी सुखी मी दुःखी असे म्हणून तो घोरतो व मी या गाढ झोपेत मोठ्याने बरळतो. हा जनकु हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना. हा बाप ही आई हा मी गोरा व्यंग असलेला किंवा पुरता अव्यंग हा मुलगा हे धन आणि ही स्त्री ही माझी नाहीत का. ऐसी या वेधोनी स्वप्न धावत भव स्वर्गाची याना तया चैतन्य नाम अर्जुना क्षर पुरुषुगा. अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्गरूपी रानात धावते अर्जुना त्या चैतन्याला अक्षर पुरुष असे नाव आहे. आता एक क्षेत्र ज्ञू येणे नामे जयाते बोलणे जग जीवू का म्हणे जिये दशेते. आता अर्जुना ऐक, क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात जो आपुलेनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे. जो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे सर्व भूतांच्या सारखा होतो म्हणजे ज्या ज्या शरीरादी सर्व उपाधींशी संबंध येईल त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहेत असा अभिमान घेतो त्या आत्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात. जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता वरी देह पुरी निदैजत पुरुष नामे. आता क्षर चैतन्याला पुरुष का म्हणायचे त्याची दोन कारणे या ओवीत सांगतात. जरी या क्षर चैतन्याने उपाधीशी तादात्म्य केले आहे तरी तो वस्तुस्थितीने आत्मस्वरूपाने पूर्ण आहे म्हणून त्याच्या ठिकाणी पुरुषपणा आला आहे. शिवाय तो देहरूपी नगरात निजणारा आहे म्हणून त्याला क्षरपुरुष असे नाव आहे. आणि क्षरपणाचा नाथिला आळू यया ऐसेनी आला जे उपाधीची आतला म्हणूनिया. आता याला क्षरपुरुष का म्हणायचे याचे कारण या ओवीपासून पाचशे ओवी अखेरपर्यंत सांगतात. आणि तो कामाने उपाधीशी तादात्म्य करून राहिला आहे म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला. जैसी खळाळीची या उदका सरिसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब उसळते म्हणजे खालीवर झाल्यासारखे वाटते त्याप्रमाणे हा क्षर पुरुष उपाधीच्या विकारामुळे क्षर म्हणजे नाश पावणारा आहे असाच वाटतो. का खळाळू मोठ का शोषे आणि चंद्रिका तैसरी सीच भ्रंशे तैसा उपाधी नाशी न दिसे उपाधिकू. अथवा खळखळ वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबरच चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब नाहीसे होते. ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व या ते जोडे तेने खोकरपणे घडे क्षर हे नाम. याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधीच्या या नाशिवंतपणामुळे यास क्षर हे नाव प्राप्त झाले आहे. एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे आता रूप करू बरवे अक्षरासी. याप्रमाणे सर्व जीव चैतन्य हे क्षर पुरुष आहे असे समजावे. आता अक्षर पुरुषाची चांगली कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो. तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्थूगा गिरीवरा मेरू जैसा. या ओवीपासून 520व्या ओवीपर्यंत अक्षर पुरुषाची उपाधी सांगितलेली आहे. तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठ मोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी तैसा दोही ज्ञाना ज्ञानांगी पडे ना जो. कारण की तो मेरू पर्वत पृथ्वी पाताळ व स्वर्ग या तिन्ही लोकांमुळे तीन ठिकाणी वाटला जात नाही. त्याप्रमाणे जो ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान व अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान या दोहोंशी संबंध करीत नाही, म्हणजे यथार्थ ज्ञानाने मी ब्रह्म आहे असे समजत नाही आणि विपरीत ज्ञानाने मी देह आहे असेही समजत नाही. ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखिळ जे नेणणे तेची ते रूप. मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे अथवा विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे याप्रमाणे यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान ही दोन्ही जेथे नाहीत असे निव्वळ जे अज्ञान तेच त्या अक्षर पुरुषाचे स्वरूप होय. पासुता निशेष जाये ना घट भांडादि होये तया मृत्पिंड ऐसे आहे मध्यस्थ जे. मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो व घागर अथवा भांडे वगैरे काही होत नाही अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखे जे अक्षर पुरुषाचे स्वरूप मध्यस्थ आहे. पया आटोनी गेली या सागरू मग तरंगू ना नीरू तया ऐशी अनाकारू जे दशागा. समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणीही नाही त्यासारखी जी आकार रहित अवस्था आहे. पार्था जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसिये निद्रे सांगडे न्याहाळणे जे. अर्जुना, जागणे तर पार नाहीसे होते परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही अशी जी गाढ निद्रा त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असे नाव आहे. अज्ञानाला श्रुतीत अज असे म्हटले आहे, याचा अर्थ जन्म नाही असा. अशाचा म्हणजे अज्ञानाचा नाश कोटचा व कसा म्हणून अज्ञान घन हे अक्षर समजावे. सर्व कळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे. सर्व काळांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावस्येला असते त्याप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे. पै सर्वोपाधी विनाशे हे जीव दशा जेथ पैसे फळ पाकात जैसे झाड बीजी. फळ पिकल्यावर झाड जसे लीन रूपाने बीजात राहते त्याप्रमाणे सर्व म्हणजे स्थूल सूक्ष्म उपाधींचा नाश झाल्यावर ही जीवदशा जेथे लीन रूपाने असते तैसे उपाधी उपहित थो कोणी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा. क्षरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारा क्षरपुरुष म्हणजे उपहित ही दोन्ही जेथे लीन होऊन राहतात त्याला अर्जुना अव्यक्त असे म्हणतात. घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती फळ भावो तयाचा. पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते त्याला बीजभाव असे म्हणतात व स्वप्न व जागृती यांना फलभाव असे म्हणतात. जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले आहे ते या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे. जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे. जेथून म्हणजे ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान हे जागृती व स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीचे तरंगरूपी रानात शिरलेले आहे. जीवत्व जेथून किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षरु पुरुषु. अर्जुना, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पनेस उत्पन्न करीत उत्पन्न होते व या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष समजावा. ये रुक्षर पुरुषु काजनी जिही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही बिया लागा. दुसरा जो क्षर पुरुष आहे तो जगात जागृती व स्वप्न या दोन अवस्थांनी खेळतो. या दोन अवस्था जो अक्षर पुरुष प्रसवला पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसैसी जे का ख्याती या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे. ज्या अवस्थेला अज्ञान घन सुषुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ती म्हटली असते, पण हिच्यात पुढील एक उणीव आहे, नाहीतर हीच ब्रह्माची प्राप्ती असे म्हणता आले असते. साचची पुढती वीर जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्म भावो साचो कारा म्हणो येता. खरोखरच अर्जुना, जर हा अक्षर पुरुष पुन्हा स्वप्न व जागृती अवस्था परत न येतो तर यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते. परी प्रकृती पुरुषे दोनी अभ्रे जाली जिये गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञू स्वप्नी देखिला जिये. परंतु प्रकृती व पुरुष हे ढग ज्या आकाशात झाले आहेत व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे. हे असो अधोशाखा या संसार रूपारुखा मूळ ते रूप पुरुष अक्षराचे. हे राहू दे, खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ आहे. हा पुरुषू का म्हणिजे जे पूर्णपणे निजे पै मायापुरी पहुडीजे तेने ही बोले. याला पुरुष का म्हणायचे तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे, शिवाय हा मायापुरीत निसतो त्या कारणानेही याला पुरुष असे म्हणतात. आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेणी जे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा. आणि विकारांची येरझर हा जो विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही ती सुषुप्ती हा अक्षर पुरुष आहे. म्हणून यया आपैसे क्षरणे या नसे आणि केही हा न नाशे ज्ञानाउणे. म्हणून याला स्वभावत गळणे म्हणजे नाश नाही आणि हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाश पावत नाही. या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थोरू सिद्धांताच्या. एवढ्या करता वेदांत शास्त्रामध्ये हा अक्षर आहे अशा सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे असे दिसून येईल. ऐसे जीव कार्य कारण जया माया संगुची लक्षण अक्षर पुरुषु जाण चैतन्य ते. याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी म्हणजे क्षरपुरुष कार्याचे कारक आहे व माया उपाधीचा आश्रय करून असणे हे ज्याचे स्वरूप आहे त्या चैतन्याला अक्षर पुरुष नाव आहे असे समज. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी. आता लोकांच्या मध्ये अन्यथा ज्ञानाच्या म्हणजे विपरीत ज्ञानाच्या ज्या दोन अवस्था आहेत म्हणजे जागृती व स्वप्न या ज्या दोन अवस्था आहेत त्या गाढ अज्ञानरूप तत्वामध्ये म्हणजे सुषुप्तीत नाहीशा होतात. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्ही काष्ठ जाळूनिया स्वये जळे. ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे झाल्यावर व त्या ज्ञानाने मी ब्रह्म आहे या वृत्ती ज्ञानाने कीर्ती मुखत्व केल्यावर म्हणजे ते ज्ञान नाहीसे केल्यावर ज्याप्रमाणे लाकडास लागलेला अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले ऐसे जाणणे निवीण उरले जाणते जे. त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्तीरूप ज्ञानाने अज्ञान नाहीसे झाल्यावर ते ज्ञान आत्मसाक्षात्कार देऊन आपण नाहीसे झाले. याप्रमाणे मी ब्रह्म या वृत्ती ज्ञानावाजून जे केवळ ज्ञान उरेल